வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே குண்டலீ ஜய. ஜி காய ஏக தூ நவசி கவணே ठाई நசசி हे असो जैसा आहासी तैसा नमो. वायु तू अनंता, यम तू नियमिता, प्राणी गणी वसता अग्नि तो तू, वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म, पितामहाचाही परम आदि जनक तू, आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. भगवंतांचा महिमा अर्जुनाच्या लक्षात आला, प्रत्यक्ष दर्शनानी लक्षात आला. प्रतीतीशिवाय महिमा लक्षात येत नाही, केवळ ऐकून नाही, केवळ वाचून नाही, प्रतीतीच आली की महिमा लक्षात येतो, प्रतीती आली की चकित होतो. जसं स्वामीजी म्हणत असत की पूर्वी कोकणातला माणूस समुद्रातून, समुद्राच्या मार्गातून कुठं बोटीनी छोट्याशा मुंबईला यायचा, आणि मुंबईला आल्यानंतर असा उद्गार काढायचा की भाऊच्या धक्क्यावर पाय ठेवला आणि अंतःकरणात लक्कन झालं. ते एकदम तिथलं वातावरण पाहून, कारण कोकणातल्या माणसांनी धक्के पाहिलेले असतात, तिथं छोट्या बोटी लागलेल्या त्यांनी पाहिलेल्या असतात, पण व्यापक स्वरूप पाहिल्यानंतर एकदम लक्कन जसं व्हावं तसं अर्जुनाला लक्कन झालं. अर्जुन उगीच क्षमा मागत नाहीये, अर्जुन उगीच नमस्कार देखील करत नाहीये. अर्जुनाला हे सगळं समजलं. अर्जुनाने प्रत्यक्ष पाहिलं की या रूपाला अंत नाही. अनंत हा शब्द वाचणं निराळं, प्रवचनकारांकडून ऐकणं निराळं, शब्दाचा अभ्यास करणं निराळं, पण अनंतत्व काय असतं हे अर्जुनाने पाहिलं. जवळ देखील अंतरहित आहे आणि दूर देखील अंतरहित आहे, आणि जोपर्यंत अंत माहीत नाही तोपर्यंत आपण पाहतो आहोत तो मध्य आहे असंही म्हणायची सोय नाही. आपल्या समोर असणारा, आपल्या समोर वावरणारा स्वरूपानी इतका महान आहे हे जेव्हा अर्जुनाला समजलं तेव्हा अर्जुन क्षमा मागायला लागला. सर्व देव आणि देवता जेव्हा विश्वरूपाच्या अंतर्गत आहेत असं अर्जुनानी पाहिलं प्रतीती ज्ञानानी, तेव्हा अर्जुन क्षमा मागायला लागला. सर्व देवांचा तो ईश्वर आहे, कारण देव ही त्याच्या अधीन आहे, तो देवाचाही आदी आहे. गरी असे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे, तो गुरूंचाही गुरु आहे, ब्रह्मदेवाच्याही आधीचा तो आहे, हे जेव्हा अर्जुनाला समजलं दहाव्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो की नारद नेहमी जवळ यायचे आणि तुझ्याबद्दल गाऊन जायचे, कधी कधी व्यासदेव देखील आमच्या महालामध्ये येऊन तुझ्याविषयी सांगून जायचे, पण तू तसाच आहेस। ते जे सांगायचे त्याच्याकडे लक्ष न जाता आम्हाला नारदांच्या गीताकडे लक्ष जायचं, ते फार आवडायचं। आम्ही गीत सुखातच रमून जायचो, पण या प्रत्यक्ष दर्शनाने अर्जुनाची स्थिती मात्र विस्मयचकित अशी झाली। अर्जुनाला लक्षात आलं की हे रूप अक्षर असं आहे, याला नाशच नाही, याला क्षरता नाही। बाकीच्या सगळ्या विश्वाला क्षरता आहे हेही अर्जुनाने पाहिलं, बाकीच्या सगळ्या रूपांना क्षरता आहे हेही अर्जुनाने पाहिलं। त्याच्या पार्श्वभूमीवर विश्वरूपाचं परमात्म्याचं अक्षरत्व अर्जुनाला अधोरेखित झालं, स्पष्ट समजलं। अर्जुन असं म्हणाला की तुम्ही अक्षर आहात, पण अक्षर आहात असं म्हटल्यामुळं पूर्ण स्तुती होत नाही असं अर्जुनाला वाटायला लागलं। म्हणून अर्जुन म्हणायला लागला की सत आणि अविनाशी, सत आणि असत हे तुम्ही आहात, आणि सत आणि असत याच्या पलीकडचं जे आहे तेही तुम्ही आहात। सत याचा अर्थ कधीही ज्याला नाश नाही असं, नाश होताना देखील काही शिल्लक राहतं, की ज्याचा नाश घडू शकत नाही ते सूक्ष्म असतं, ते अव्यक्त असतं, ते बीज रूपाने असतं। आणि असत हे त्या सतमधूनच निर्माण झालेलं आहे असंही लक्षात येत असतं। हे असत नाहीच झाल्यानंतर देखील सत शिल्लक राहतं। सत हे अविनाशी आहे, सत ही मूळ वस्तू आहे, तर असत हे सतवर निर्माण झालेलं दृश्य पसारा म्हणून आहे। हे असत परिवर्तनशील आहे, आज ज्या स्वरूपात दिसतं उद्या त्याच स्वरूपात दिसेल असं नाही, ते परिवर्तनशील आहे, बदलणार आहे। खरं म्हणजे जे दर्शन आहे ते दर्शन असताचं नसून सतच दर्शन असताच्या ठिकाणी जगताच्या ऐवजी परमात्मा म्हणून घ्यायला पाहिजे, पण अन्यथा दर्शन इंद्रियांमुळे असत वस्तूचं दिसतं जसं आहे त्याच्यापेक्षा वेगळं, अन्यथा दर्शन याचा अर्थ। या अन्यथा दर्शनाबद्दल सांगताना असं म्हणतात की पाण्यात उभी केलेली काठी प्रत्यक्षतः सरळ असली तरी वाकडी दिसते, चंद्र आणि सूर्य प्रत्यक्षतः एकमेकांपेक्षा खूप वेगळे, वेगळ्या गुणधर्माचे, वेगळ्या आकारमानाचे असले तरी पृथ्वीवरून एकाच आकाराचे दिसतात। हे अन्यथा दर्शन जसं असतं, मूळ वस्तू जी आहे त्याचं दर्शन न होता त्याच्यापेक्षा वेगळंच दर्शन व्हावं, तसं परमात्म्याच्या ऐवजी परमात्म्यावरच भासत असणारं विश्व वेगळं दिसायला लागतं। या अन्यथा दर्शनाचा अजून एक उत्कृष्ट नमुना म्हणजे अलंकार. आपल्या अंगावर सोनं आहे हे विसरून भगिनी अमुक प्रकारचा घाट आणि अमुक प्रकारचं डिझाईन असलेली पाटली हवी असं म्हणते आहे, त्या पाटल्या मोडून टाकते आणि दुसऱ्या पाटल्या करते. सोनं अंगावर प्रत्यक्ष असताना त्या सोन्याच्या आकाराच्या आवडीपोटी, विशिष्ट आकाराच्या आवडीपोटी, अन्यथा दर्शनापोटी ती लक्षातच घेत नाही की आपल्या अंगावर सोनं आहे. त्याच्याऐवजी अमुक अमुक प्रकारचाच दागिना पाहिजे, अशा प्रकारे हटून जशी बसावी, अन्यथा दर्शन. पण या अन्यथा दर्शनाच्या बुडाशी सोनंच जसं असावं ते कुठं गेलेलं नसतं. अगा विश्व सारावे परवते मग घेयावे माते, ऐसा नाही आयते सकटची मी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सर्व विश्व बाजूला सारावं आणि मग मला प्राप्त करावं असं कुठली गोष्ट नाही. जे आहे ते सर्व मीच आहे. तरी देखील अर्जुन असं पाहत होता की तिथं जे असत म्हणून आहे ते लोप पावत आहे, ते नाहीसं होत आहे, असत टिकत नाहीये. म्हणजे आमच्या दृष्टीला भासणारं टिकत नाहीये. जसं मुशीत घातलं की सोनं पार विरघळून जातं, टिकत नाही. तसं सर्व विश्व अर्जुनाने नाहीसं होताना पाहिलं आणि विश्व नाहीसं झाल्यानंतर जे शिल्लक म्हणून राहिलं ते शिल्लक देखील कशाच्या तरी अधिष्ठानावर आहे म्हणून शिल्लक राहिलं असा अर्जुनाचा भाव झाला. आणि ते अधिष्ठान तू आहेस. आता आपण 14व्या अध्यायात ऐकलं नाही का, अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मीची पांडवा, मीची असे आघवा शब्दी ही, पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुन असत नाहीसं झाल्यावर दिसणाऱ्या रूपाच्या ठिकाणी ब्रह्म पाहायला लागला. ते ब्रह्म सद आणि असत विलक्षण असं अर्जुनाला भासायला लागलं, दिसायला लागलं. म्हणून अर्जुन म्हणतोय की सत आणि असत याच्या पलीकडे तू आहेस. सदसत तत्परम यत, तू सत आणि असत याच्या पलीकडचा कायमचा सत्तारूप ब्रह्म असा तू आहेस, तू अक्षर आहेस. म्हणून अर्जुन नमस्कार करतो आहे. जी काय एक तू नभसी, तू एकच नाहीयेस का या सर्व ठिकाणी, म्हणून तुला नमस्कार असो. कवणे ठाई नससी, आणि असं कुठलंच ठिकाण नाही की ज्या ठिकाणी तू नाहीस. जसा देशाचा कायदा, देशामध्ये सर्व ठिकाणी अस्तित्वात असतो, कुठं नाही असं नाही. तुम्ही एकांतात जाऊन गुन्हा करा, निर्जन ठिकाणी जाऊन गुन्हा करा, पण तिथं कायदा अस्तित्वात आहे. तो कायदा तुम्हाला पकडल्याखेरीज राहणार नाही. तो कुठं नाही असं जसं नसावं, तसं तू कुठं नाहीस असं नाहीच आहे असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला, विश्वरूपाला म्हणायला लागला. जी काय एक तू नभसी कवणे ठाई नससी, हे असो जैसा आहासी तैसी या नमो. हे ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा आहे. मूळ श्लोक असे आहेत, वायुर यमोग्निही वरुण शशांक प्रजापतिस्वं प्रपितामहश्च. ब्रह्मदेवाचाही पिता। ब्रह्मदेव तर तू आहेसच, पण प्रपिता मह तू आहेस। जेव्हा आपल्या स्वतःचं सामर्थ्य संपतं तेव्हा मनुष्य नमस्कार करतो। जेव्हा अत्यंतिक प्रेम दाटून येतं तेव्हा मनुष्य नमस्कार करतो। जेव्हा स्वतःचं बल संपतं तेव्हा मनुष्य नमस्कार करतो। जेव्हा मनुष्याचा अभिमान पार नाहीसा होतो तेव्हा मनुष्य नमस्कार करतो। नमस्कार करण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, फक्त नमस्कार करणं एवढंच हातात राहतं। अशा वेळेला नमो नमस्तेस तू सहस्र कृत्वा, सहस्र वेळा तुला नमस्कार असो। पुनश्च भूयोपी नमो नमस्ते नमः पुरस्तात् अथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसि सर्वं। अनंत वीर्य अपरिमित तेज तुझ्या ठिकाणी आहे। अमित विक्रमस्त्वं आणि कधीही न मिटणारा असा पराक्रम तुझ्या ठिकाणी आहे। सर्वं समाप्नोषि आणि सर्व व्यापून तू राहिलेला आहेस। ततोसि सर्वं तू सर्व व्याप्तोस, सर्व व्यापून तू राहिलेला आहेस। वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणीगणी वसता अग्नी तो तू। तूच वायू झालेला आहेस। जेव्हा महिमा लक्षात येतो तेव्हा अशी भाषा येते। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। अथर्वशीर्षामध्ये नाही का? ही भाषा वापरण्याखेरीज पर्याय नसतो। वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म, तू निर्मिती करणारा ब्रह्म आहेस। पिता महाचाही परम आदिजनक तू, पण हा स्रष्टा पितामह ब्रह्मदेव, पितामह म्हणजे आमच्या पित्याचाही पिता, सर्वांच्या पित्याचा पिता म्हणून ब्रह्मदेवाला पितामह असं म्हणतात। त्या पितामहाचाही तू पिता आहेस, तू प्रपितामह आहेस। सर्व तुझ्यापासून निर्माण झालं, तू आदी आहेस। सर्व निर्मिता तू आहेस। आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही, तया नमो तुझं तैसियाही जगन्नाथा। जे रूप असेल नसेल, कारण सगळीच रूप आपल्याला कुठं दिसतात? खरंच आपल्याला सगळी रूप दिसतात। आपण जे विश्व पाहतो, विश्व याचा अर्थ आपल्या अवतीभोवतीचं विश्व, त्या विश्वामध्ये देखील शास्त्रज्ञ असं म्हणतात की आपण एका रस्त्याने जाताना 15% विश्व पाहत असतो त्या रस्त्यावरचं, उरलेलं आपल्याला दिसतच नाही। आपली पाहण्याचीच क्षमता तेवढी असते, त्याच्यापेक्षा जास्त आपण पाहू शकत नाही। आपण जाता जाता पाहतो, आपल्या पाहण्याला खूप मर्यादा असते, आपण सगळं पाहत नाही। आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही, म्हणून जे आपण पाहिलेलं नाही ते नसतं असं नाही। आपण जे पाहतो ते असतं, पण आपण जे पाहिलेलं नसतं ते नाही असं नाही। तेही असतं, फक्त तुम्ही पाहिलेलं नसतं। मी एक कार्यक्रम परवा टीव्हीवर पाहत होतो, घरी गेलो तर लावलेला होता व्हील स्मार्ट श्रीमती, त्याच्यात एक दृश्य आणि त्या दृश्यामध्ये किती फुलं आहेत, किती काय असं काहीतरी विचारतात. त्या किती फुलं कोटांना लावलेली होती किती व्यक्तींच्या, तर कोणाला उत्तरच देता येत नाही कारण ती पाहिलेलीच नसतात. बाकी सगळं पाहिलेलं असतं पण तेवढी गोष्ट पाहिलेली नसते. टेबलवर काय ठेवलेलं होतं तेच पाहिलेलं नसतं, बाकी सगळं नीट पाहून ठेवलेलं असतं. पण ते नसतं असं नाही, परत दाखवलं की समजतं ते तिथं होतं पण यांनी पाहिलं नव्हतं. म्हणून रूप आधी अथवा नाही, जे जे आहे तर त्यालाही नमस्कार असो आणि जे नाही ते नाही मी म्हणणार नाही. आता नास्तिकतावादी म्हणतात ना हे नाहीये, फारच मोठं धाडस करतात असं मला वाटतं, कारण त्यांच्या बुद्धीला किती थोडं कळलेलं असतं तरी नाही असं म्हणतात. तया नमो तुझ तैस याही जगन्नाथा, जसा तू आहेस तसा तुला नमस्कार करतो. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. सानुराग भरलेल्या चित्तानी नमन केले पंडुसुते, नमस्काराची जी भूमिका आहे त्या भूमिकातलं एक भूमिका म्हणजे प्रेम, प्रेम नमस्कार. या महिन्याची आपली मध्यवर्ती कल्पना प्रेम हीच आहे. अशा करता प्रेम ही मध्यवर्ती कल्पना भुसकळ्यात पाडते की आपण अद्वैत बोधाच्या नेहमीच बाहेर राहतो. द्वैतामध्ये भय आहे, द्वैतामध्ये माझं तुझं आहे, द्वैतामध्ये अशांती आहे, द्वैतामध्ये स्वार्थ आहे, अद्वैतामध्ये निर्भयता आहे. अद्वैतामध्ये माझं आणि तुझं नाही, तुका म्हणे एक्या देहाचे अवयव. हात म्हणतो का, एक गरम पदार्थ कोणीतरी हातावर ठेवला आणि आपल्याला त्यालाही अंदाज आला नाही, त्यांनी तुम्हाला डावामधून दिला किंवा चमच्यातून दिला काय किती गरम असावा, पण फार गरम आहे, तर तुमचा हात झटकन खाली टाकून देतो. तुमचा हात कधी असं करत नाही की या तोंडाला एकदा कळलंच पाहिजे, फार बडबड करतं द्या त्याच्यात टाकून. कधीही हाताने केलंय असं? एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव आहेत तुकाराम महाराज म्हणतात. अद्वैतामध्ये असं घडतं. तुम्ही जर अडचणीत असाल तर मला कळवळा वाटतो, अद्वैत असेल तर. आणि अद्वैत नसेल, द्वैत असेल तर त्याचं तो बघून घेईल, बघू तर काय होतंय. मी मदत केलीही असती पण पूर्वीचे अनुभव मला चांगले नाहीत. म्हणून प्रेम या मध्यवर्ती कल्पनेच्या बुडाशी ही भावना आहे की अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत तत्परम यत. आपण स्मरण, सोहम स्मरण, मग सोहम स्मरणानंतर प्रेम नको हवं. जर ते नसेल, ते निर्माण होत नसेल तर सोहम स्मरण ही नीट नाही झालं असं त्याचा अर्थ राहील. म्हणून सोहम स्मरणामध्येही प्रेम पाहिजे आणि प्रेमामध्येही सोहम भाव असल्याखेरीज प्रेम नाही ठेवता येणार. सोहम हंसहा असा मी तो आहे, तो मी आहे आणि मी तो आहे. तत्वम सोहम सहा, तू ज्याला अहम म्हणतोस तो वस्तुत अस्तित्वमान नसून सहा हाच मूळ पदार्थ आहे, तो परमात्मा हाच मूळ पदार्थ आहे. याचा अभ्यास जर करायचा असेल तर प्रेमानेच अभ्यास करायला लागेल. तुम्ही असं विचारू नका की भांडी प्रेमाने कशी घासू, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. स्वयंपाक प्रेमाने कसा करू तुमचं तुम्ही बघून घ्या, त्याच्यात प्रेम कसं होतायचं ते. प्रेम ममता किंवा ममतेचाही दिव्य किंवा चांगला भाव म्हणजे ईश्वरता. आपली मुलं जेवायला बसणार आहेत, भगवंताच्या मूर्ती आहेत, स्वयंपाकात प्रेम आणता येईल. नुकतीच लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी दिवाळीनंतर आईला म्हणते की आमच्या घरी आम्ही चकल्या केल्या पण माझ्या चकल्या तुझ्यासारख्या झाल्या नाहीत. तुझं प्रमाण मी लिहून नेलेलं होतं पण तरी देखील माझं काय चुकलं कोण जाणे. तर आई म्हणाली की अगं त्याच्यात सगळं तू केलंस पण थोडं प्रेम देखील घाल, थोडं प्रेम घातलंस का त्याच्यात. प्रेमानी केली तर सेवा, प्रेमानी केलं तर काम, प्रेमानी केलं तर कर्तव्य कर्म महत्तेला पोचतं, प्रेमानी केलं तर ध्यान, प्रेमानी घेतलं तर नाम, प्रेमानी संभाषण करून तर बघा. हे प्रेम अद्वैतातलं असावं. तो आणि मी एक अशा जे जगेशी जुनाट सोयरिक असं असावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे सानुरागे चित्ते, अनुराग भरून गेलेल्या, प्रेम भरून गेलेल्या अशा चित्तानी नमन केले पंडुसुते. त्याचा महिमा वायू यम अग्नी ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचाही पिता असा तू आहेस. खूप प्रेम हृदयात भरून आलं ऐसे सानुरागे चित्ते, केवढा मोठा आहे, केवढा उपकार करता आहे. असं प्रेम भरून आलं आणि अर्जुनाने नमस्कार केला. मग पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. आणि मग पुढे पुढे परत परत पुढे ती म्हणे म्हणजे परत परत नमस्ते नमस्ते, नमन असो असंच म्हणू लागला. पाठी तिये साध्यंते न्याहाळी श्रीमूर्तीत. आणि जो यम अरुण वरुण आहे अशा भावानी पाहिलं तर तो खरं म्हणजे मोठकी देहाकृती म्हणून समोर दिसतो आहे. साध्यंत ज्याला निहाळता येतं अशी मोठकी देहाकृती, एरवी अनंत देवेश अंत नाही असं ज्याचं स्वरूप पाहत होता. आणि त्याला नमस्कार बोलल्यानंतर त्याच्या पाठीमागं परतून त्यांनी साध्यंत मूर्ती देखील पाहिली, जसा श्रीकृष्ण उभा होता त्याच्या समोर त्याचा मित्र सखा. पाठी तिये साध्यंते निहाळी श्रीमूर्ती ते. आणि ती सगळी तो पाहू शकला, पाया पासून ते डोक्यापर्यंत, नख शिखांत साध्यंत. आणि पुढे ती म्हणे नमस्ते. नमस्ते प्रभो. आणि त्या मूर्तीला म्हणायला लागला की तुला नमस्कार असो नमस्कार असो हे प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. त्या मूर्तीच्याही प्रांता प्रांतावर पाहायला लागला. तुझे श्रीमुख सुंदर. कुसुम शुभ कांती नागर, कासे पितांबर मनोहर. पाहुनी भूल पडली, श्रीमुख पाहिलं, प्रांत पाहिला, म्हणजे त्याचे विशाल बाहू पाहिले. योद्धा होता, नुसता श्रीकृष्ण म्हणून कोणी नव्हता समोर, महाबाहू योद्धा, त्याच्या समान योद्धा कोणी नाही असा योद्धा होता. सामर्थ्य पाहिलं देहातलं, विशाल छाती पाहिली, नमस्कार करायला लागला. पाहता पाहता प्रांते कमल नयन कमल वदन कमल हस्त कमल पाद सुकुमार पावलं पाहिली. समाधान पावे चित्ते आणि असं मोठकं नेमकं छोटं साध्यंत दर्शन देखील सुखमय असं त्याला झालं. खूप समाधान चित्तात भरून आलं. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो, आणि परत परत नमस्ते नमस्ते असं म्हणू लागला. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते, आणि मग त्याची दृष्टी चरा चरामध्ये असणाऱ्या सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी गेली. आणि सर्वत्र देखे तयाते, आणि त्या सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी त्यांनी त्याला पाहिलं. कसं पाहिलं? निर्गुण स्वरूपात पाहिलं बोधानी विवेकानी. आणि ती मूर्ती जशी आहे तशी परमात्म्याची आहे याही भावाने पाहिलं, मूर्तीच्या अंगानेही पाहिलं. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. जो जसा आहे तसा सुंदर आहे. एकदा कृष्णमूर्तींच्या अंगावर प्रवचन करत असताना त्यांच्या शर्टाच्या बाहीवर एक नाकतोडा येऊन बसला, तेव्हा अवतीभोवती जरा गडबड उडाली की आता हा नाकतोडा कसा हाकलून द्यावा. कृष्णमूर्ती म्हणाले थांबा, पहा पहा कसा रंग आहे त्याचा, कसे हिरवे दोन पंख आहेत, किती डौलदार आहे. म्हणाले कसे त्याचे सहा पाय आहेत, त्याची शेपटी कशी आहे बघा, आणि त्याचे डोळे बघा. तो जसा आहे तसा सुंदर आहे. त्या नाकतोड्याच्या ठिकाणी श्रीकृष्ण नाही पाहायचा, तो नाकतोडा जो आहे तो परमात्मा आहे या भावाने पाहायचा. सर्वत्र देखे तयाते म्हणजे साध्यंत श्रीमूर्ती सर्वत्र आहे असं नाही पाहिलं. ही साध्यंत श्रीमूर्ती भगवंतांची ज्या परमात्म्यातून आलेली होती, त्या परमात्म्यातूनच विश्वातली सर्व भूतमात्र आलेली आहेत या बोधानी सर्व भूतमात्रांकडे पाहायला लागला. सगळं विश्व सुंदर पवित्र असं दिसायला लागलं. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते, आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते. आश्चर्यकारक रूप अनंताच्या ठिकाणी स्फुरली आणि विश्व निर्माण झालं. बघा ना मनुष्य कसा निर्माण झाला. त्याला कशी बुद्धी आहे, कसं मन आहे, कशी कार्यशक्ती आहे, दोनच पाय वापरल्यामुळं इतर प्राणी जे अजून दोन गोष्टी पाय म्हणून वापरतात त्याचा वापर मनुष्यानी किती गोष्टींसाठी केला हाताचा वापर, नाहीतर काही करता आलं असतं. चालण्यासाठी जर चार पाय तर बाकी काय करेल कुठला प्राणी, किती गोष्टी शोधून काढल्या. आणि हे एका मनुष्याचं झालं आणि बाकीचेही प्राणी कोणी समुद्रामध्ये राहतात, आपल्या सृष्टीसारखी सृष्टी समुद्रात अंतराळात जंगलात त्या अनंताला जसं स्फुरलं तसे तसे प्राणी निर्माण झाले. अदृश्य विश्व म्हणून त्या डिस्कव्हरी मध्ये एकदा दाखवलं, मी कुठं गेलो तिथं पाहत होतो, आमच्या घरी तर नाहीये. तर सूक्ष्मदर्शक यंत्रातूनच केवळ दिसेल असं साध्या डोळ्याला दिसणार नाही, पण त्याच्यामध्ये एक कीटक हत्तीसारखा होता, हुबेहूब हत्तीसारखा, त्यालाही सोंड होती, चार पाय होते अशा रीतीने, पण तो असा डोळ्याला दिसणार नाही, तुमच्या हातालाही स्पर्श करता येणार नाही. जमिनीत राहतील, पाण्यात राहतील, हवेमध्ये राहतील, अत्यंत थंडीमध्ये राहतील, बर्फामध्ये राहतील, अत्यंत उष्णतेमध्ये राहतील, असे प्राणी निर्माण केले. जे जे स्फुरलं ते निर्माणच झालं. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते तव नमस्ते नमस्ते ची म्हणे आणिक स्तुती ही नाठवे. आता आणिक काय स्तुती करायची हे आठवेन असं झालं, स्तंभित झालं मन. आणि निवांतूही न बैसवे, आणि निवांत देखील बसता येईल असं झालं. स्तुती करावी असं वाटत होतं, स्तुती तर आठवत नव्हती, निवांत तर बसवत नव्हतं. कारण प्रगतीकरण फक्त एवढी एकच गोष्ट आहे ना, मुखातून होईल तेवढीच शब्दाच्या अंगाने स्तुती, बाकी काय भावनांचं प्रगतीकरण करणार. त्यामुळं निवांतही बसवत नव्हतं. नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे, कसा प्रेम भावानी गाजू लागला, गजबजून गेला, कोण जाणे, त्याचं त्यालाही कळेन असं झालं. आपल्याला या प्रेम भावनेचा अभ्यास करायचा आहे, करता येईल तेवढा करायचा आहे. व्यवहार कठोर असतो हे माहीत असलं तरी देखील सर्वच व्यवहार कठोर नसतात, सर्वच व्यवहार स्वार्थाचे असू नयेत. भीतीने केलेला व्यवहार प्रेमभावाने होणार नाही, स्वार्थाने केलेला व्यवहार प्रेमभावाने होणार नाही, कामनेने केलेला व्यवहार प्रेमभावनेने होणार नाही. किंबहुना यापरी नमन केले सहस्रवरी, हजार वेळेला नमस्कार केला. ती पुढं ती म्हणे, श्री हरी तुझं सन्मुखा नमो, हे सन्मुख असलेल्या श्रीहरी मी तुझा नमस्कार करतो असं म्हणायला लागला. देवासी पाठी पोट आठी की नाही, देवाला पाठ पोट आहे नाही काही कळत नाहीये, या विश्वरूपाला कुठं पाठ आहे कुठं पोट आहे. देवासी पाठी पोट आठी की नाही, येणे उपयोगू आम्हा काही, आणि ते आहे की नाही या चर्चेंनी आम्हाला उपयोग काय, असो असेल तिथं पाठ असो असेल तिथं पोट असो असं अर्जुन आता म्हणायला लागला. खरं म्हणजे ही गोष्ट जर कळली एखाद्या तार्किक विश्लेषणाची आपल्याला निश्चित गरज काय आहे आपल्याला उपयोग काय आहे तर कितीतरी तर्कटता निघून जाईल. देवासी पाठी पोट आठी की नाही येणे उपयोग आम्हा काही तरी तुझं पाठी मोरे याही नमो स्वामी. तर तू पाठी मोरा असशील तरी देखील तुला नमस्कारच असो. उभा माझी पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हाशी. माझ्या पाठीशी आहेस असं जाणवतंय म्हणून माझ्या पाठीमाग आहेस असं तुला म्हणायचं म्हणून तुला पाठी मोर पाहायचं. खरं म्हणजे तू कोणाला तरी त्याही वेळेला सन्मुखच आहेस. सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. तू जगाला सन्मुख विमुख असं तुझ्याबाबत काही नाही. मी एकदेशी आहे एकाच बाजूनी पाहणार आहे म्हणून मला पाठ असल्यामुळं मी म्हणतो तू पाठीमोर आहेस. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा. तुझ्या वेगवेगळे अनुभव ते मी डोळ्यांनी पाहून वर्णन करणं कठीण आहे म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. सर्वांच्या तूच सर्व आहेस म्हणून नमो तुझ सर्वा. सर्व तू झालेला आहेस म्हणून तुला नमस्कार असो. सर्वात्मक तू झालेला आहेस म्हणून तुला नमस्कार असो. म्हणून दुसऱ्याच्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला तुम्ही कधी नमस्कार करणार माहित नाही पण तो सर्वात्मक आहे या भावाने तर तुम्हाला त्याला नमस्कार करता यावा. आणि दुसऱ्याच्या अंतःकरणात असलेल्या सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या त्याला जरूर करता यावा. प्रयत्नाने का होईना. जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्व रूपा. सर्व काळामध्ये अत्यंत समत्वानी असणाऱ्या सर्व रूपानी नटून राहिलेल्या ज्याच्या ठिकाणी अनंत बळ एकवटलेलं आहे अशा ज्याचा विक्रम कधीही न मिटणारा आहे अशा आघविया आकाशी जैसे अवकाशची होऊनी आकाशासे. सर्व आकाशामध्ये पोकळी होऊन जसं आकाश राहतं तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व. किंबहुना केवळ सर्व हे तूची निखिळ. सर्व म्हणायलाच नको तूच आहेस असंच खरं म्हणजे म्हणायला हवं. परी क्षीरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे. पण क्षीरसागरात जसे कल्लोळ देखील दुधाचेच असणार म्हणून या देवा तू वेगळा नभसी सर्वा. हे आले मज सद्भावा आता तूची सर्व. म्हणून हे देवा तू सर्वांपासून वेगळा नाहीस. तूच सर्व झालेला आहेस हे माझ्या सद्भावाला मानवलं भावलं पटलं प्रतीतीला आलं. हे आले मज सद्भावा आता तूची सर्व. आता सर्व तूच आहेस. असा प्रेमभाव अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाला. पुढे अर्जुन म्हणायला लागला की सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम जे मी म्हणालो अनादराने, तू सखा असल्यामुळे माझ्या ठिकाणी तुझ्याबद्दल अनादर सख्यत्वामुळे कधी कधी निर्माण झाला, सख्यत्वातून फार फार मैत्रीतून कधी कधी अनादर देखील व्यक्त होतो, म्हणजे हे सख्यत्वाची ही मर्यादा राहते। कारण सखा असल्यामुळे तो जसा बोलेल तसं बोलावं, त्यांनी चेष्टा केली आपण चेष्टा करावी, तो रागवला आपणही थोडंसं त्याच्यावर रागवावं, असं सख्यत्वामध्ये निर्माण होतं। अर्जुन म्हणायला लागला की सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, कृष्ण यादव सखा असं मी तुला म्हणालो, अनादराने म्हणालो, तुझं स्वरूप न जाणल्यामुळे म्हणालो, अजानता महिमानं तवेदम, तुझा महिमा मी जाणला नव्हता, मया प्रमादात, प्रमादामुळे तुझा महिमा मी जाणला नव्हता, प्रणयेन वापी अथवा प्रेमामुळे देखील, प्रमादामुळे किंवा प्रणया म्हणजे प्रेमच, प्रेमामुळे, प्रणयेन वापी तुझ्या ठिकाणी, प्रमादामुळे किंवा प्रणयामुळे, प्रेमामुळे तुझा महिमा जाणू नाही शकलो, त्यामुळे अनादर राहिला। आणि हे कृष्ण, हे यादव, हे सख्या असं मी तुला म्हणालो, यच्चावसाहार्थम असत्कृतोसी, तुझा असत्कार केला, थट्टा करण्यासाठी म्हणून तुझा असत्कार केला, विहार शय्यासन भोजनेशु, विहार करताना तुझा असत्कार केला, थट्टा म्हणून शय्या करताना केला, तुझ्या अंथरुणात झोपलो, तुला बाजूला सारलं, तुझ्याशी दंगा मस्ती केली, भोजनेशु देखील, भोजन करताना देखील, एकोथ एकटा असताना, वा अपि अच्युत तत्समक्षम सर्व लोकांच्या समक्ष देखील, कधी कधी प्रेमळाचं प्रेम दर्शवण्यासाठी लोकांच्या समोर प्रौढी म्हणून देखील मी अशाच प्रकारे वर्तन केलं, तेव्हा तरी मर्यादा धरून राहायचं, पण उलट माझ्या या वर्तनामुळे लोकांना जरा अद्भुत वाटेल की यांच्याशी हा असा कसा वर्तन करू शकतो, म्हणजे किती जवळ असला पाहिजे। एकोथ वाप्युच तत्समक्षम तत्क्षामये त्वाम अहम अप्रमेयम, हे अप्रमेय, परमात्म्या त्याकरता तू मला क्षमा करावीस, असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला। पुढच्या वेळेला बघू, हरिओम तत्सत्। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भक्त। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीधाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।